चीनीमंडी.com पॉडकास्ट। शेतकऱ्यांची थकबाकी सरकारने लवकर भागवावी। ऊस थकबाकी, केसीसी, शेतकरी सन्मान निधी यांसह शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांबाबत रालोद छात्रसभेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन SDM संदीप कुमार यांना निवेदन केले। कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांची थकबाकी लवकर भागवली नाही तर नाईलाजाने त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, ज्याची जबाबदारी पूर्णतः शासन आणि प्रशासनाची राहील। सोमवारी राष्ट्रीय लोकदर छात्रसभेच्या तत्वावधानमध्ये कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आंदोलन केले। रालोद कार्यकर्त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांची थकबाकी लवकर भागवली जात नाही, ज्यामुळे त्यांच्या समोर आर्थिक संकट उभे आहे। शेतकऱ्यांची केसीसीची मर्यादा दुप्पट झाली पाहिजे आणि त्यावर 1% व्याज देखील असले पाहिजे। त्यांनी मागणी केली की शेतकऱ्यांच्या विजेचे बिल माफ करावे, शेतकऱ्यांना विजेचे बिल माफ करावे व त्यांना लवकरात लवकर थकबाकी द्यावी। याबरोबरच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शेतकरी सन्मान निधीची रक्कम 6,000 वाढवून वार्षिक 30,000 रुपये करावी, 10,000 रुपयांचा सहाय्यक निधी देण्यात यावा। याबरोबरच शाळांची 3 महिन्यांची फी माफ करण्यात यावी यावर देखील जोर देण्यात आला। रालोदने राज्यपालांच्या नावाचे निवेदन SDM संदीप कुमार यांच्याकडे दिले। निवेदन देणाऱ्यांमध्ये राजन चावला, डॉक्टर मुबारक अली यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते।